नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. लोकसभा वेचणुकेत भाजपाच्या फुडारपणाखाला राष्ट्रीय लोकशाय आघाडीन 292 सुवाती जोडून बहुमत मेळयला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सलग तिसरे खेपे सरकार घडोवपाक चर्चा करपाखातीर आज राजधानी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाय आघाडीची बसका जातली. राष्ट्रीय चाचणी एजन्सीकडल्यान राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परिक्षा म्हळ्यार नीट परिक्षेचो निकाल जाहीर केला. आयसीसी दादल्यांच्या T20 विश्वचषकातल्या पहिल्या गट पावण्यावेल्या खेळात आज सांजे भारत आयर्लंडा आड खेळटलो. आता पुराय खबरो. लोकसभा वेचणुकेत भाजपाच्या फुडारपणाखाला एनडीएन 292 सुवाती जोडून बहुमत मेळयला. लोकसभेच्या सगळ्या 543 सुवातीवेले निकाल जाहीर झाल्यात. भाजपान एकट्यान 240 सुवाती जोडल्यो. तेलुगू देशमाक 16 आणि जदयूक 12 सुवाती मेळ्यात. इंडिया ब्लॉकाक 233 सुवाती मेळ्यात जाल्यार हेरांक 18 सुवाती मेळ्यात. काँग्रेसीन 99 सुवातो जोडल्यो. समाजवादी पक्षाक 37 जाल्यार तृणमूल काँग्रेसीक 29 सुवाती मेळ्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सेगीत तिसरे खेपे सरकार घडोवपाक चर्चा करपाखातीर आज एनडीएची दिल्लीत बसका जातली. लोकसभा वेचणुकेत आपल्या पक्षाच्या कामगिरीखातीर केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी परबी दिली आणि आयज जावपी एनडीएच्या बसकेविषयी लेखित उल्लेख केला असे लोक जनशक्ती पक्षाचे फुडारी चिराग पासवान हांणी खबराकारांकडेन उलयतना सांगले. या बसकेत आपण वाटो घेतलो असे पासवान हांणी सांगले. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हांणी भाजपा फुडारपणाखालच्या एनडीए सरकाराक जैता खातीर परबी भेटयल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्साचेर तांणी पोस्ट केले की ह्या जैतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला जावपी प्रगती आणि समृद्धीचेर भारतीय लोकांचा विश्वास दाखयला. राष्ट्रीय चाचणी एजन्सीकडल्यान राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परिक्षा म्हळ्यार नीट परिक्षेचो निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांनी exams.nta.ac.in/NEET ह्या संकेतथळार आपलो निकाल पळोवंक मेळटा. वैजकी महाविद्यालयात प्रवेश मेळोवपा खातीर ही परिक्षा मे म्हयन्यात 5 तारखेक जाल्ली. गोयात काँग्रेसीक दक्षिण गोयची सुवात मेळ्या जाल्यार उत्तर गोयची सुवात भाजपान जिकल्या. उत्तर प्रदेशात 80 मतदारसंघापैकी समाजवादी पक्षाक 37 जाल्यार भाजपाक 33, काँग्रेसीक 6 आणि राष्ट्रीय लोकदलाक 2 सुवाती मेळ्यात. अपना दल, सोनेलाल आदाल आणि आझाद समाज पार्टी ASPKR हांका दरेकी 1 सुवात मेळ्या. वाराणसीतल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काँग्रेसीच्या अजय राय हाचेर 150,000 चड मतांच्या फरकान जैत मेळयला. भाजपाचे राजनाथ सिंग हांणी आपली लखनौची सुवात 135,000 मतांनी जिकली. भाजपाचो उमेदवार दिनेश प्रताप सिंग हांका हारून 390,000 मतांच्या फरकान काँग्रेस फुडारी राहुल गांधी रायबरेली जाग्यार वेचून आयले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हांणी कनौजात 170,000 चड मतांनी जैत मेळयला. भाजपाची स्मृती इराणी अमेठीत काँग्रेसीच्या किशोरी लाल आणि खेरीतल्या समाजवादी पार्टीच्या उत्कर्ष वर्मा मधुर हांचे आड भाजपाचे अजय कुमार हारल्यात. बिहारात भाजपा आणि जनता दल युनायटेड पक्षाक दरेकी 12 सुवाती मेळ्यात. डॉ संजय जयस्वाल, राधामोहन सिंग, गिरिराज सिंग आणि रविशंकर प्रसाद हे जिकपी भाजपा फुडाऱ्यांमध्ये असात. जाल्यार काँग्रेसीचे उमेदवार मनोज कुमार, तारिक अनवर आणि मोहम्मद जावेद हांणी वेचणूक जिकल्या. दिल्लीत भाजपान सगळ्यो 7 जाग्यांचेर जैत मेळयला. बासुरी स्वराज हांणी आपचे सोमनाथ भारती हांका हारून नवी दिल्लीत जैत मेळयले. प्रवीण खंडेलवाल हांणी काँग्रेस फुडारी जयप्रकाश अग्रवालाक हारून चांदनी चौकची सुवात मेळयली. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावरवी ऐकतात. हिमाचल प्रदेशात भाजपान लोकसभेच्या 4 सुवाती जिकल्यात. 2014 आणि 2019 असोच निकाल आशिल्लो. हे खेपे जिकपी लोकांमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि अभिनेत्री कंगना राणावत हांचो आसपाव असा. उत्तराखंडात भाजपान 5 लोकसभा सुवाती जिकल्यात. नैनिताल उधमसिंह नगरात भाजपा उमेदवार अजय भट्टान काँग्रेसीचो प्रतिस्पर्धी प्रकाश जोशीक 3,00,000 चड मतांनी हारयलो. राजस्थानात 25 लोकसभा जाग्यांमध्ये भाजपाक 14 सुवाती मेळ्यात आणि 8 जागे काँग्रेसीन जिकल्यात. गुजरातात भाजपान 26 सुवातातल्यो 25 सुवाती मेळून व्हड प्रमाणात जैत मेळयला. एक सुवात काँग्रेसीक मेळ्ळ्या. मध्य प्रदेशात भाजपान सगळ्यो 29 सुवाती जिखल्यात. छत्तीसगडात भाजपाक 10 सुवाती मेळ्ळ्यात, जाल्यार कोरबा मतदारसंघातल्यान एकूच काँग्रेसीची फुडारी ज्योत्स्ना चरणदास महंत जिखली. ओडिशात भाजपान 20 जाग्या जिखल्यात, जाल्यार काँग्रेसीक फक्त एकूच सुवात मेळ्ळ्या. झारखंडाक भाजपाक 8, एजेएसयू पक्ष 1, झामुमो 3 आणि काँग्रेसीक 2 सुवाती मेळ्ळ्यात. अस्तंत बंगालात तृणमूल काँग्रेसीक 29 सुवाती मेळ्ळ्यात. अरुणाचल प्रदेशात भाजपा उमेदवार आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजून अरुणाचल अस्तंत संसदीय मतदारसंघात काँग्रेसीच्या नबम तुकी खारोन 1,00,000 मतांनी जैत मेळयला. केरळात काँग्रेसीच्या फुडारपणाखाला युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटान लोकसभेतल्या 20 जाग्यातल्या 18 जाग्यांचेर स्पष्ट आघाडी मेळयल्या. इतिहासात पहिलेच खेपे भाजपान त्रिशुरात सुरेश गोपीच्या जैतान केरळात लोकसभा खाते उघडला. वायनाड मतदारसंघात काँग्रेस फुडारी राहुल गांधीन परत एक फाउट जैत मेळयला. कर्नाटकात 28 लोकसभा मतदारसंघातल्यान भाजपाक 17 सुवाती मेळ्ळ्यात, जाल्यार काँग्रेसीक 9 जागे आणि जेडीएसाक 2 जागे मेळ्ळ्यात. ओडिशात सत्ताधारी भाजप सगळ्यो सुवाती हारल्या, जाल्यार भाजपान आपली प्रभावी कामगिरी दाखवून 20 सुवाती मेळयल्यात. क्रिकेटात आज सांजे न्यूयॉर्कातल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात आयसीसी दादल्यांच्या T20 विश्वचषकातल्या पहिल्या गट पावण्यावेल्या मॅचीत भारत आयर्लंडा आड खेळटलो. हो खेळ भारतीय वेळाप्रमाण सांजे 8 वरांचेर सुरू जातलो. शेनवारा त्याच सुवातेर जाल्ल्या खेळात भारतान बांगलादेशाचेर 60 धावण्यांनी जैत मेळयले. भारताची दुसरी मॅच ह्या महिन्याच्या 9 तारखेक पाकिस्ताना आड जातली. टेनिसात भारताचो सुमित नागल जर्मनीत जावपी हेलब्रोनर नेकर कप चॅलेंजर सर्तीच्या दुसऱ्या फेरयेत पावला. सुमित नागल हाणे 32व्या फेरयेत आदलो 16 क्रमांकावेलो संसारीक खेळगडो जॉर्जियाचो निकोलोज बासिलाश्विले हाका 6-2, 1-6, 6-3 अशा सेटांनी हारयलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभा वेचणुकेत भाजपाच्या फुडारपणाखाला राष्ट्रीय लोकशाय आघाडीन 292 सुवाती जोडून बहुमत मेळयला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सलग तिसरे खेपे सरकार घडोवपाक चर्चा करपा खातीर आज राजधानी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाय आघाडीची बसका जातली. राष्ट्रीय चाचणी एजन्सीकडल्यान राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परीक्षा म्हळ्यार नीट परीक्षेचो निकाल जाहीर केला. आयसीसी दादल्यांच्या T20 विश्वचषकातल्या पहिल्या गट पावण्यावेल्या खेळात आज सांजे भारत आयर्लंडा आड खेळटलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.